नमस्कार, मी भक्ती सोनटक्के. ऐकूयात काही ठळक घडामोडी. देशाच्या बँकिंग प्रणालीतल्या रोखतेचं प्रमाण स्थिर राखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं व्हेरिएबल रेट रेपो लिलावाच्या माध्यमातून 79,256 कोटी रुपयांचा निधी बँकिंग व्यवस्थेत आणला आहे. हा निधी 5.26% भारित सरासरी दरानं जमा करण्यात आला. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पोलिसांच्या भूमिकेप्रकरणी चौकशी करून योग्य कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिलं. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणी पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे निर्देश दिले, मात्र सभापती राम शिंदे यांनी निलंबनाचा निर्णय राखून ठेवला आहे. या निवडणुकीवेळी मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह अनेकांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाली होती. क्रिप्टो एक्सचेंज कॉईन DCX कंपनीचे सहसंस्थापक सुमित गुप्ता आणि नीरज खंडेलवाल यांना ठाणे पोलिसांनी सुमारे 71.60 कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणी अटक केली आहे. या दोघांसह आणखी काही जणांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. कोकणात तुरळक ठिकाणी उद्यापर्यंत उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये आज तापमानात मोठी वाढ होईल. मुंबईसह ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्मा वाढेल. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचे वारे वाहतील, तसंच मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1,836 अंकांची घसरण झाली आणि तो 72,696 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 602 अंकांची घसरण नोंदवत 22,513 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.